आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातल्या 58 लोकसभा मतदारसंघात मतदानाला प्रारंभ. येत्या 10 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलरची असेल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं प्रतिपादन. दक्षिण कोरियातल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत टर्कीला नमवत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक. आणि पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात 5 दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज. तर आसाममध्ये शाळांच्या वेळात बदल. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातल्या 58 लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं आहे. या टप्प्यात बिहार लोकसभेच्या 8 जागांसाठी, हरियाणातल्या सर्व 10, झारखंडमधील 4, दिल्लीतल्या सर्व 7, ओडिशातल्या 6, उत्तर प्रदेशातल्या 14, पश्चिम बंगालमधल्या 8 जागा आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 जागेसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात 11 कोटी 13 लाखांहून अधिक पात्र मतदार 1,14,000 मतदान केंद्रांवर मतदान करतील. दिल्ली, गुडगाव आणि फरीदाबाद सारख्या भागात मतदारांना शहरी उदासीनतेची वृत्ती मोडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खास आठवण निवडणूक आयोगानं करून दिली असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. एकंदर 257 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके आणि 927 आंतरराज्य सीमा तपासणी नाके यांच्यावर दारू, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही अवैध वाहतुकीवर तसंच सागरी आणि हवाई मार्गांवरही कडक पाळत ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी संकेतस्थळावर जाहीर करण्याच्या याचिकेवर निवडणूक आयोगाला निर्देश देण्याकरता सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची भूमिका घेऊ नये असंही याचिकेत म्हटलं होतं. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच त्यावर सुनावणी होईल असं सांगितलं. भारत अतिशय वेगानं बदलत असून येत्या 10 वर्षात आपली अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलरची असेल असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलं आहे. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि भारताकडे जगातलं सर्वात मोठी कार्यशक्तीही असेल असंही ते म्हणाले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफच्या 21व्या स्थापना समारंभाच्या रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेत डोभाल बोलत होते. भारत तांत्रिकदृष्ट्या सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादन, संरक्षण आणि सुरक्षा यांसह अनेक क्षेत्रात सर्वात प्रगत देश ठरेल असं डोभाल यांनी सांगितलं. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यात बीएसएफच्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं. आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बीएसएफ सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. सीमा सुरक्षेसोबतच बीएसएफनं सद्भावना निर्माण करण्यासाठी आणि सीमेवरील लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी वैद्यकीय शिबिरं आणि क्रीडा स्पर्धा असे अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. 2023 पाकिस्ताननं पाठवलेले 160 ड्रोन बीएसएफनं पाडले असल्याची माहिती त्यांनी दिली. दूरदर्शनवरील डीडी किसान ही वाहिनी आता एआय क्रिश आणि एआय भूमी या वृत्तनिवेदकांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय प्रणाली वापर करणारी देशातली पहिली सरकारी दूरदर्शन वाहिनी ठरणार आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार डीडी किसान ही वाहिनी उद्यापासून देशातल्या शेतकऱ्यांसाठी एका नव्या रुपात आणि एका नव्या शैलीसह सादर होणार आहे. हे नवीन एआय वृत्तनिवेदक 50 भाषांमध्ये आणि अथकपणे 24 तास 365 दिवस वृत्तनिवेदन करू शकणार आहेत. हे एआय वृत्तनिवेदक देशातल्या आणि जागतिक स्तरावरील कृषी संशोधन, कृषी बाजारातील कल, हवामानातील बदल आणि सरकारी योजनांबाबत आवश्यक माहिती देतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मार्च महिन्यात झालेल्या रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आणखी एका आरोपीला अटक केली आहे. शोएब अहमद मिर्झा असं त्याचं नाव असून तो कर्नाटक राज्यातल्या हुबळीचा रहिवासी आहे. यापूर्वी लष्कर ए तय्यबाच्या अतिरेकी कटखटल्यातही तो दोषी आढळला होता. ती शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर या नवीन गुन्ह्यात तो सहभागी झाला असल्याचं तपास संस्थेनं सांगितलं. स्फोट प्रकरणी आतापर्यंत तपास संस्थेनं देशभरातील 29 जागांवर सखोल तपास मोहीम राबवत 5 आरोपींना अटक केली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 146व्या तुकडीचा दिमागदार दीक्षांत संचलन सोहळा लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पुण्यात पार पडला. या संचलनात महिला छात्रांच्या तुकडीचाही समावेश होता. या देशात आता संरक्षण क्षेत्रात नारी शक्तीचं मजबूत स्थान असल्याचं लष्कर प्रमुख म्हणाले. आधुनिक काळात युद्धाचं स्वरूप बदलत आहे. पारंपरिक युद्धात आता तंत्रज्ञान, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाचाही समावेश झाला आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत अद्ययावत असलं पाहिजे अशी अपेक्षा लष्कर प्रमुखांनी व्यक्त केली. यावेळी शोभित गुप्ता याला सुवर्ण, माणिक तरुण याला रौप्य, अन्नी नेहरा याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं आणि मानाचा चीफ ऑफ स्टाफ बॅनर गोल्ड स्क्वाड्रनला देण्यात आला. 146व्या तुकडीत 337 छात्र सहभागी होते. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था FTIIचे विद्यार्थी चिदानंद नाईक आणि त्यांच्या चमूनं तयार केलेल्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू कम टू नो या लघुपटाला 77व्या कान चित्रपट महोत्सवात ल सिने पुरस्कार मिळाला आहे. FTIIच्या दूरचित्रवाणी गटाच्या सुरज ठाकूर यांनी या चित्रपटासाठी कॅमेरा संयोजन, मनोज व्ही यांनी संपादन तर ध्वनी संयोजन अभिषेक कदम यांनी केलं. भारतीय चित्रपटांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची माहिती प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षापासून FTIIनं आपल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून कान महोत्सवात लक्षणीय कामगिरी केली आहे. याआधी 4 वर्षापूर्वी 73व्या कान महोत्सवात FTIIच्या विद्यार्थ्याला कॅट डॉग या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. दक्षिण कोरियातल्या येनचेऑन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक टेस्ट 2 स्पर्धेत महिलांच्या मिश्र सांघिक गटात ज्योती सुरेखा विण्णम, परिणीत कौर आणि आदिती स्वामी या खेळाडूंनी टर्कीच्या संघाला नमवत सांघिक सुवर्णपद पटकावलं. जगात अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघानं टर्कीच्या संघाचा 6 गुणांच्या फरकानं पराभव केला. हा विजय प्राप्त करत ज्योती, परिणीत आणि विश्वविजेती खेळाडू आदितीच्या संघानं विश्वचषकावर मोहोर उमटवण्याची हॅटट्रिक साधली आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासात उत्तर ईशान्य भागाकडे ताशी 8 किलोमीटर वेगानं पुढे सरकला असून बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागात स्थिरावला आहे. आज बंगालच्या उपसागरात त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज आहे. उद्या रात्रीपर्यंत हे वादळ उत्तरेकडे सरकत अतितीव्र रूप धारण करेल. यावेळी चक्रीवादळामध्ये ताशी 110 ते 130 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्यानं पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पुढील 5 दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या भागावर कुठल्याही प्रकारे वादळी वारे वाहण्याची स्थिती तयार होणार नसल्यानं लोकांना या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल असं भारतीय हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ RK जेनामणी यांनी आकाशवाणीला सांगितलं. तापमान सातत्यानं 44 ते 48 सेल्सिअसच्या दरम्यान राहील. त्यामुळे उष्णता प्रवण क्षेत्रात धोक्याचा लाल आणि नारंगी बावटा दाखवण्यात आला आहे. मध्य प्रदेशात होरपळून टाकणारी उष्णतेची लाट कायम असून अनेक जिल्हे तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. चंबळसह माळव्याच्या अनेक भागात तापमान 44 ते 46 अंशांच्या वर गेलं आहे. भोपाळ, इंदूर आणि ग्वाल्हेरमधील नागरिक उष्णतेमुळे बेजार झाले आहेत. आसाम राज्यातल्या कामरूपसह बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश वातावरण झाल्यानं तिथल्या जिल्हा प्रशासनानं विद्यार्थ्यांचं आरोग्यहित लक्षात घेत शाळांच्या वेळेत बदल केला आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे मुलांमध्ये डोकेदुखी, घामाघूम होणं आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेत मुलांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारची गंभीर इजा पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातल्या 58 लोकसभा मतदारसंघात मतदानाला प्रारंभ. येत्या 10 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलरची असेल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं प्रतिपादन. दक्षिण कोरियातल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत टर्कीला नमवत भारतीय महिला संघाला सुवर्णपदक. आणि पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात 5 दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज. तर आसाममध्ये शाळांच्या वेळात बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.